भाग तिसरा, हिमालयाची साद. अध्याय एक. हिमालय मला साद घालीत होता आणि मी प्रतिसाद देण्यास इच्छुक होतो. दुसऱ्या दिवशी उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या प्रवासासाठी फलाटाच्या धुळीने माखलेल्या काँक्रीटच्या जमिनीवर मी वाट पाहत बसलो. मी स्थिरस्थावर झाल्यावर श्रील प्रभुपादांनी मला दिलेले पुस्तक वाचू लागलो. बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनने लिहिलेली प्रस्तावना पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्याने लिहिले होते, प्रत्येक जण कृष्णाच्या शोधात आहे. काही जणांना याची जाणीव नसते, पण ते शोधत असतात. कृष्ण भगवंत आहेत, जे वास्तवातील सर्वांचे स्रोत आहेत, जे भूत, वर्तमान, भविष्यातील सर्व गोष्टींचे कारण आहेत. जसे भगवंत अमर्याद अनंत आहेत, तशी त्यांना अनेक नावे आहेत. अल्लाह, बुद्ध, जेहोवा, राम, सर्व कृष्ण आहेत, सर्व एक आहेत. मी जगातील अनेक धर्मांचा अभ्यास करीत होतो. मला जाणवले की अजून बरेच काही शिकण्यासारखे आहे. या भावनेने मी आनंदित आणि अचंबित झालो. पुन्हा आणखीन परीक्षण करण्यासाठी पुस्तक बंद करून पिशवीत ठेवले. रेल्वे स्थानकावर मला एक 40 वर्षीय काळ्या वर्णाचा मनुष्य भेटला. पांढरा सुती सदरा, पायजमा व पांढरी नेहरू टोपी त्याने परिधान केली होती. त्याच्या गालावर देवीचे जुनाट व्रण होते. त्याचे नाव माधव होते आणि तो रेल्वेत सुपरवायझर म्हणून कामाला होता. त्याच्या गुरूंना भेटण्याच्या प्रवासात सामील होण्यासाठी त्याने माझे मन वळवले. म्हणून मुंबईपासून पूर्वेला काही तासांच्या अंतरावर असलेल्या गणेशपुरीपर्यंत आम्ही बसने प्रवास केला. तिथे पोचल्यावर गुरुजींना भेटण्याआधी तू या गरम पाण्याचा झरा असलेल्या कुंडात स्नान करून शुद्ध झाले पाहिजेस, अशी आज्ञा त्याने मला केली. मंद उकळत असलेल्या काळ्या गढूळ पाण्याच्या 3 छोट्याशा कुंडाजवळ आम्ही पोहोचलो. अनेक रहिवासी एकमेकांवर ओरडत वर चढत होते, तर अनेक जण आपले रोजचे स्नान उरकत होते. तीव्र उष्णता व आंबट वासाशी जुळवून घेत मी हळुवारपणे त्या धुरकट करड्या रंगाच्या प्रवाहात स्वतःला बुडवले. त्वचेला अगदी तेलाप्रमाणे ते पाणी चिकटले. मानेपर्यंत बुडाल्याने उष्णतेची एक लाट माझ्या शरीरात व मनात उमटली. नवचैतन्य निर्माण झाले. तेवढ्यात माधव ओरडला की आता मी शुद्ध आहे, गुरूंना भेटायला जाऊया. मी कपडे घातल्यानंतर तो मला एका छोट्याशा दगडी मंदिरात घेऊन गेला. कमानीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर केवळ कमरेभोवती वस्त्र मुंडन केलेल्या आणि किंचित जाड व्यक्तीच्या कृष्णधवल छायाचित्रासमोर मी उभा होतो. त्यांचा चेहरा गोल होता, गालाची हाडे वर आलेली, डोळे भेदक, वाढलेली दाढी त्यांच्या चेहऱ्याला झाकून टाकीत होती. मग माधवने मला सांगितले की ते त्याचे गुरु नित्यानंद बाबा होत. 10 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या नाशवंत देहाचा त्याग केला होता. येथे त्यांच्या पवित्र समाधीत त्यांचे अस्तित्व वास्तवापेक्षा जास्त प्रकर्षाने जाणवत होते. समाधीच्या सभोवताली तेलाचे दिवे लावले होते. मोगऱ्याच्या धुपाचा सुगंध दरवळत होता. समाधीला पिवळ्या व नारंगी झेंडूंच्या फुलांनी सुशोभित केले होते. तिथेच नित्यानंद बाबांचे अनुयायी कीर्तन करीत होते. आश्चर्य म्हणजे ते हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन होते. हा तोच महामंत्र होता जो गंगा नदीने मला दिला होता आणि श्रील प्रभुपादांनी मुंबईत गायला होता. माझ्या संपूर्ण अंगावर शहारे आले. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात श्री नित्यानंद बाबांची असंख्य अनुयायांकडून पूजा केली जाते. माधवने त्यांचे जीवन, शिकवण आणि त्यांच्या चमत्कारांबद्दल विस्तृतपणे सांगितले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात घनदाट जंगलात लाकूड गोळा करीत असताना एका गरीब स्त्रीचे लक्ष कावळ्यांच्या कर्कश आवाजाने वेधले गेले. तिथल्या पालापाचोळ्यात तिला एक नवजात बालक एकटे पडलेले आढळले. एका धनिक ब्राह्मणाच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या वांज स्त्रीच्या हाती तिने त्याला सोपवले. बाल्यावस्थेतही तो या जगापासून इतका अनासक्त होता की त्याला दत्तक घेतलेल्या कुटुंबाला सोडून तो वयाच्या 10व्या वर्षीच संन्यासी होण्यासाठी निघून गेला. नित्यानंद बाबांनी पायी खूप प्रवास केला. प्रवासादरम्यान ते गरजूंना मदत करण्यास आणि त्यांच्या हृदयात प्रकाश पाडण्यास सदैव उत्सुक असत. त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात ते इथे गणेशपुरीत स्थायिक झाले. त्यांच्या समाधीस्थळी ध्यान करीत असताना मला मंत्र ऐकू येत होता. बाबांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले. जणू काही ते मला त्यांचा आशीर्वाद देत होते. अनेक दिवसांनंतर मला नित्यानंद बाबांच्या एका शिष्याकडे नेण्यात आले. ते जवळच एक आश्रम बांधत होते. त्यांचा भक्त समाज वेगाने वाढत होता. ती पूजेची छोटी खोली तसेच रस्त्यापासून खूप अंतरावर होती. दरवाजा उघडताच ओम नमः शिवाय या शंकरांच्या मंत्राचा संत संमोहक प्रतिध्वनी उमटला. आतमध्ये अनेक भारतीय व पाश्चात्य शिष्य एकत्र नामाचा जप करीत होते. मोठ्या भोपळ्यापासून बनविलेल्या तंबोऱ्याचा तीव्र ध्वनी निर्माण झाला होता. जसा जपाचा आवाज सावकाश होत थांबला तसे सर्वजण बाहेरच्या अंगणात आले. मी पाहिले आणि थांबलो. नंतर जेव्हा त्यांचे शिष्य वंदन करू लागले तेव्हा त्यांच्या गुरूंचे आगमन झाले. ते 63 वर्षांचे वृद्ध सावळे खोल गेलेल्या भुरकट रंगाच्या डोळ्यांचे होते. त्यांचे दाढीचे व डोक्याचे केस लहान तसेच खुरटे होते. त्यांनी अंगात भगवी वस्त्रे परिधान केली होती. त्यांचे शिष्य त्यांच्या संगतीत आनंदित होते. मी विचारले यांचे नाव काय? स्वामी मुक्तानंद. चष्म्यातून माझ्याकडे निरकून पाहत स्वामीजींनी एकाच्या मदतीने आम्हाला संबोधले. त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. मी 15 वर्षांचा असताना साधूचे जीवन जगण्यासाठी श्रीमंत कुटुंबाचा त्याग केला. सर्वत्र तीर्थाटन करीत शेवटी माझे गुरु श्री नित्यानंद बाबा यांना भेटलो. आपल्या उजव्या हाताची मूठ डाव्या हातावर मारीत ते उद्गारले, बाबांनी माझ्या अभिमानाचा चक्का चूर केला जो कोणीही करू शकला नसता. कोणता मार्ग कोणता गुरु स्वीकारावा आणि का या प्रत्येक गोष्टीचे ते वर्णन करीत होते. मला आश्चर्य वाटत होते आणि चिंताही. माझ्यासहित सर्व श्रोतेगण त्यांचा प्रत्येक शब्द ग्रहण करीत होते. शक्तिपाद दीक्षा ही कुंडलिनीद्वारे मणक्याच्या मुळापासून वैश्विक ऊर्जा जागृत करते. मणक्याच्या ऊर्ध्व दिशेने 7 चक्रांमधून मार्गक्रमण करीत ती मस्तकाच्या वरपर्यंत पोहोचून सर्वोच्चात विलीन होते. स्वामी मुक्तानंद पुढे म्हणाले, सिद्ध गुरूंकडून मंत्र दिला जातो किंवा त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे शक्ती प्रदान केली जाते तेव्हाच कुंडलिनी जागृत होते आणि हाच खात्रीशीर मार्ग आहे. एखादा मद्यपी जितका मद्याच्या अधीन होतो त्यापेक्षाही अधिक तुम्ही मंत्राच्या अधीन झाले पाहिजे. इतके बोलून त्यांनी समारोप केला. एका प्रसंगी मी स्वामी मुक्तानंदांबरोबर रस्त्याच्या बाजूला उभा होतो. एक कुत्रा वेड्यासारखा भुंकत भयानक सुळे विचकत आमच्या दिशेने झेपावला. जमलेले लोक ओरडून भीतीने पांगले. स्वामीजींनी केवळ एका कटाक्षाने त्या प्राण्याला शांत केले आणि तो दीनपणे नतमस्तक झाला. कुत्र्याला आशीर्वाद देऊन ते माझ्याकडे वळाले आणि दुभाषाच्या मदतीने म्हणाले, तू एक प्रामाणिक साधू आहेस हे माझ्या लक्षात आले आहे. तुझी इच्छा असेल तर मी तुला शक्तिपाद दीक्षा देतो. टाटवाला बाबा, नागा गुरु आणि अन्य ज्यांनी अशा प्रकारे मदत देऊ केली होती त्या सर्वांच्या प्रतिमा माझ्या मनात चमकून गेल्या. चकित आणि सन्मानित होऊन नम्रपणे मी उत्तरलो, स्वामीजी मी आभारी आहे, परंतु एकदा गुरुचा स्वीकार केल्यानंतर मी कधीही त्या गुरुला त्यागणार नाही याची मला खात्री होईपर्यंत मी कोणत्याही गुरुकडून औपचारिक दीक्षा घेणार नाही अशी मी शपथ घेतली आहे. मी खिन्नपणे कुत्र्याला थोपटले. त्यांनी उदात्तपणे देऊ केलेली दीक्षा मी इतक्या सहजपणे कशी स्वीकारावी? तुमच्या कृपेस मी पात्र नाही, कारण अद्याप मी तो निर्णयच घेतलेला नाही. माझ्याकडे निरखत ते म्हणाले, मी तुझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतो, देवच तुला मार्ग दाखवील. त्यानंतर जणू काही त्या आशीर्वादाला दुजोरा दिल्याप्रमाणे त्या हिंस्त्र कुत्र्याने पुन्हा पुन्हा माझे हात चाटले. माधवने मला गोव्याला जाण्याचा आग्रह केला. तेथील वातावरण माझ्या स्वास्थ्यासाठी उत्तम होते. त्याने माझ्यासाठी जहाजाचे तिकीटही देऊ केले. जणू काही नीतीचीच योजना होती. मी त्याच्याबरोबर मुंबईला गोदीपर्यंत गेलो. गर्दी असलेल्या बोटीत चढून अरबी समुद्रात 250 मैल दक्षिणेला गेलो. उर्वरित दिवसाचा काही काळ चांगला घालविल्यानंतर मी विनासायास माझ्या इच्छित स्थानास पोचलो. तेथे मऊ रेतीचा विस्तृत समुद्रकिनारा होता. हवा आल्हाददायक आणि सागरी मिठाच्या वासाने भरलेली होती. ते उष्ण कटिबंधातील जणू नंदनवनच होते. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात गोवा हे पोर्तुगीजांच्या आशियाई साम्राज्याचे मुख्य कार्यालय होते. सेंट फ्रान्सिस झेवियर या ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्या काळी 1000 स्थानिकांचे धर्मांतर केले होते. भारतीय लष्कराने 1961 गोव्यावर स्वारी करून पोर्तुगीज सैन्याला पराभूत केले होते. समुद्र किनाऱ्यावर पोचल्यावर दूरवर पसरलेली पांढरी रेती, नितळ समुद्र आणि माडांच्या रांगा मी पाहिल्या. वेळ जाण्यासाठी मी कलंगूट बीचवर गेलो. हा समुद्र किनारा पाश्चात्यांसाठी स्वर्गच असून त्यांनी तेथील स्वस्त घरे भाड्याने घेतली होती. मी बीचवरून चालत होतो. तेथे स्त्री पुरुष चुंबन घेत होते, आलिंगन करीत होते, रॉक अँड रोलचे संगीत मोठ्याने वाजवित होते आणि उघडपणे चरस गांजाचे सेवन करीत होते. मी युरोपमध्ये पाठीमागे सोडून आलो हे तेच जुने दृश्य. परंतु आता ते गतकाळातील एखाद्या गोष्टीप्रमाणे मला परके वाटत होते. या सर्वात मला काहीही स्वारस्य राहिले नव्हते. म्हणून मी तसाच समुद्र किनाऱ्यावरील वाळूतून पुढे चालू लागलो. जणू काही त्यांच्याहून श्रेष्ठ असल्याप्रमाणे मानसिकरित्या मी त्यांच्यावर टीका करीत होतो. माझा उद्धटपणा प्रकट करणारे हे विचार मला नको होते. माझ्या दोष दाखविणाऱ्या वृत्तीच्या मलिनतेपासून शुद्ध होण्यासाठी मी प्रार्थना केली. परंतु ते अतिशय कठीण होते. जंगलात प्राण्यांबरोबर राहणे खूप सोपे होते, कारण ते माझ्या उणीवा उघडकीस आणत नव्हते. 1 किलोमीटर अंतरावर समुद्र किनाऱ्यावर विखुरलेले काही नशा करणारे व्यसनाधीन पाश्चात्य लोक दंडात सुई टोचताना दिसले. ते इतक्या दूर पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाणी व्यसनी होण्याचे दुःख भोगण्यासाठीच आले होते. माझा वेग वाढवून मी किनाऱ्याच्या शेवटी एका छोट्याशा टेकडीपाशी पोहोचलो. मी त्यावर चढलो. दुसऱ्या बाजूला पोहोचेपर्यंत थकून गेल्यामुळे धापा टाकीत होतो. समोर बीचवर पांढरी मऊ वाळू दूरवर पसरलेली होती. नारळाची झाडे वाऱ्याने हेलकावत होती. अगदी निर्मनुष्य असे हे नंदनवनासारखे ठिकाण पुढील आठवड्यासाठी माझे घर असणार होते. माडाखाली 7 दिवस बसून अभ्यास, ध्यानधारणा आणि प्रार्थनेत मी मग्न झालो. दररोज सकाळी नाव वल्हविणाऱ्या काही कोळ्यांशिवाय तिथे कोणीही फिरकत नव्हते. दररोजच्या भोजनासाठी मी झुकलेल्या नारळाच्या झाडावर चढून हलवून हलवून नारळ काढीत असे. वारंवार दगडावर आपटून ते फोडीत असे. दररोजचे स्नान समुद्रात आणि रात्री ताऱ्यांनी नटलेल्या आकाशाखाली झोप असा माझा दिनक्रम होता. एके दिवशी मी किनाऱ्यापासून दूर आत चालत गेलो. आरामात विसावलेल्या असंख्य नारळांच्या झाडामध्ये नारळाच्या सुकलेल्या पानांपासून शाकारलेल्या मातीच्या काही झोपड्या होत्या. तेथील बहुतेक रहिवासी धर्मांतर करून ख्रिश्चन झाले होते. पूर्वजांचा मासेमारीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडे नाव, वल्हे आणि मासे पकडण्याच्या जाळ्यांव्यतिरिक्त काहीही नव्हते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत समुद्रावर तळपत्या उन्हात कष्ट करीत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर त्वचेचा कर्करोग झाल्याप्रमाणे काळे डाग पडले होते. हे देखील खरेच, त्यांच्या कष्टमय जीवनामुळे त्यांना अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्यास वेळही नव्हता. मी विचार केला की येशूंनी कसा काय या कोळ्यांमधून आपला पहिला शिष्य बनविला आणि त्यांना आज्ञा दिली की तू माझ्या प्रेमरूपी संदेशाच्या जाळ्यात मनुष्यांना पकडून त्यांचा उद्धार कर. एके दिवशी समुद्र किनाऱ्यावरून चालत असताना एक छोटासा मासा वाळूमध्ये तडफडताना दिसला. समुद्राच्या लाटेने तो काठावर आला होता. मृत्यू भयाने तडफडणाऱ्या त्या माशाला पाहून माझी सहानुभूती जागृत झाली. मी देखील त्याच्याहून काही निराळा नव्हतो, म्हणून मी त्याला त्याच्या घरी समुद्रात सोडण्याचा निश्चय केला. जितक्या वेळा मी त्याला उचलून हातात घेतला, तितक्या वेळा तो माझ्या हातातून वेड्यासारखा निसटून जात होता. जीवाच्या भीतीमुळे तो मला त्याचा मित्र किंवा हितचिंतक समजत नव्हता. शेवटी मी त्याला हाताच्या ओंजळीत पकडले आणि जोरात पाण्यात फेकले. तरीही माझे समाधान काही काळापुरतेच होते. पुढची लाट त्याला पुन्हा किनाऱ्यावर घेऊन आली आणि त्या लहानशा माशाला वाळूमध्ये तडफडत सोडून पुन्हा समुद्रात निघून गेली. मी पुन्हा त्याला पाण्यात सोडले आणि पुढची लाट पुन्हा त्याला मरण्यासाठी सोडून गेली. यावेळी मात्र मी अतिशय प्रयत्नपूर्वक त्याला हाताच्या ओंजळीत पकडले. समुद्रात चालत चालत अगदी मानेपर्यंत पाणी येईपर्यंत आत गेलो आणि त्याला शक्य तितक्या दूरवर फेकले. तो छोटा मासा सुरक्षित असल्याचे मनाचे समाधान होईपर्यंत मी किनाऱ्यावर लाटे मागून लाट पाहत होतो. काही अंतर चालल्यावर मला कोळ्यांचा एक समूह नावेतून जाळे ओढत किनाऱ्यावर येताना दिसला. जीवनासाठी धडपडणाऱ्या शेकडो लहान लहान माशांनी ते जाळे भरले होते. आता कढईत तळले जाणे तर त्यांच्यासाठी अटळ होते. मी काय करू शकत होतो? मी शांत चित्ताने समुद्राकडे पाहत विचारात मग्न होऊन चालत राहिलो. आपण सर्वजण दैवी चेतनेच्या सागरातून विभक्त झालेल्या माशाप्रमाणे आहोत. परमेश्वराबरोबरच्या स्वाभाविक नात्याबाहेर राहून सुखी होण्याचा प्रयास म्हणजे वृक्ष वाळूत आनंदी राहण्याच्या प्रयासासारखे आहे. थोर पुरुष अगदी एका जीवाला देखील अथांग आनंदसागराप्रमाणे असणाऱ्या परमेश्वरी चेतनेत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु मायेचे जाळे आपल्या मनावर झडप घालून आपल्याला स्वहितापासून अलग ठेवते. जेव्हा मी माझ्या आध्यात्मिक पथावर पुढे गेलो तेव्हा निरनिराळ्या मार्गांनी आणि निरनिराळ्या गुरूंकडून शक्य तेवढे शिकून घ्यावे आणि त्यातील अत्यंत उपयुक्त असे आत्मसात करून घ्यावे अशी माझी कल्पना होती. ही 1960 काळात प्रसिद्ध कल्पना होती, परंतु भारतामध्ये आल्यावर त्यातील उथळपणा मला जाणवू लागला. अशा कल्पनेचे अनेक अध्यात्मवादी मला भेटले, परंतु त्यांचे साक्षात्कार मला संदिग्ध वाटले. ज्यांनी प्रगत म्हणून माझ्या मनावर भुरळ घातली ते प्रामुख्याने एका मार्गाशी वचनबद्ध होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडील माझ्या भटकंतीला मर्यादा असल्याचे मला जाणवले. मला हेही जाणवले की माझ्या संभ्रमाचा एक भाग म्हणजे एका धर्माकडून दीक्षा घेणे याचा अर्थ दुसऱ्यापासून दूर होणे, आणि या भीतीनेच मला हे करावे लागणार होते. परंतु मला माहीत होते की प्रगतीसाठी निवड अटळ होती. असे न करणे मला कष्टप्रद वाटत होते. पण कोणता मार्ग आणि कोणता गुरु माझ्यासाठी होता हे मला खात्रीने कसे समजू शकेल? माझ्यात काही गुणवत्ता नव्हती, तरी देखील अनेक महान गुरूंनी मला विविध मार्गांचे ज्ञान दिले होते. त्यातून मला अनेक अनुभव मिळाले होते. या सर्वांमध्ये मला एक आध्यात्मिक सौंदर्य जाणवले. जीवनाच्या या वळणावर मी कोणत्या दिशेला जावे? त्या रात्री मी परमेश्वराकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि झोपी गेलो. मध्यरात्री काळ्या भोर आकाशात मला चंद्रकोर दिसली आणि मी जागा झालो. या चंद्रकोरीच्या वेड्यात एक चांदणी चमकली. हे इस्लामचे चिन्ह होते आणि देवाला शरणागत झाल्याचे प्रतीकही. मी आश्चर्याने न्याहाळू लागलो. या गुपितावर मी खोलवर विचार करीत होतो. त्याचा लवकरच उलगडा होईल हा अर्थबोध या चिन्हावरून होतो असा दिलासा मला मिळाला.